विद्यभारती पुणे, मनोज क्षीरसागर सादर करीत आहे पुणे वृत्तांत. आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागात अस्थायी कॅज्युअल रिपोर्टरची सूची बनवण्याकरता परीक्षा घेण्यात येत आहे. या परीक्षेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख उद्या म्हणजे 20 जुलै आहे. अर्ज करण्यासाठी newsonair.com या संकेतस्थळावरील वेकन्सीज या टॅबला भेट द्यावी. अधिक माहितीसाठी आपण प्रादेशिक वृत्त विभागाच्या 255-10-506 किंवा 255-32-162 या क्रमांकावर देखील संपर्क साधू शकता. नाविन्यपूर्ण तेला चालना देण्यासाठी आणि अन्न सुरक्षिततेची खात्री करण्याच्या हेतूनं उद्योग आणि शैक्षणिक संस्थांच्या दरम्यान अधिक प्रभावी संवाद आणि सहकार्य आवश्यक आहे असं मत केंद्रीय खाद्य तंत्रज्ञान संशोधन संस्थेच्या संचालिका डॉ श्रीदेवी अन्नपूर्णा सिंग यांनी आज पुण्यात व्यक्त केलं. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स आणि वैज्ञानिक तसंच औद्योगिक संशोधन परिषदेच्या वतीनं पुण्यात आयोजित अन्न प्रक्रिया उद्योग परिषदेत त्या बोलत होत्या. 250 अधिक उद्योजकांचा सहभाग असणारी ही परिषद भारताच्या अन्न प्रक्रिया क्षेत्रात नाविन्य, भागीदारी आणि दीर्घकालीन सहकार्याला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण होती. याप्रसंगी दोन्ही संस्थांच्या दरम्यान तांत्रिक सहकार्य, क्षमतावृद्धी आणि संयुक्त संशोधन उपक्रमांसाठी सामंजस्य करार करण्यात आला. पुणे महापालिकेकडून शहरात टँकरद्वारे पाणीपुरवठ्यासाठी विकसित मोबाईल ऍप प्रायोगिक तत्वावर बाणेर बालेवाडी भागात सोसायट्यांना दिल्या जाणाऱ्या टँकरसाठी वापरण्यात येत आहे. पुणे शहरात दररोज सुमारे 35,000 टँकर फेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र प्रत्यक्षात किती पाणी पुरवलं जातं याची पडताळणी करण्यासाठी हे ऍप विकसित करण्यात आलं आहे. पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप गट गणरचनेवर आतापर्यंत 55 हरकती दाखल झाल्या आहेत. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजे 26 हरकती खेडमधून तर 21 हरकती हवेलीमधून दाखल झाल्या आहेत. यासाठी अंतिम मुदत परवा सोमवारपर्यंत असून उद्या रविवारी देखील नागरिकांना हरकती दाखल करता येणार आहेत. नव्यानं स्थापन करण्यात आलेल्या अंमली पदार्थ विरोधी कृती दलानं पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या मुख्यालयातून कामकाजाला सुरुवात केली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाच्या नेतृत्वाखाली हे कृती दल काम करणार असून पुणे आणि नागपूरमधील मोठ्या अंमली पदार्थ प्रकरणांचा तपास आणि त्यावर कारवाई करेल. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदावर प्रकाश जगताप यांची बिनविरोध निवड झाली. सभापती दिलीप काळभोर यांनी राजीनामा दिल्यामुळे ही निवडणूक घेण्यात आली. शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या दरम्यान समन्वय ठेवून सेस गळती रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील असं प्रकाश जगताप यांनी निवडीनंतर बोलताना सांगितलं. पुण्यातील माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालयात आज पालक शाळा हा आगळा वेगळा उपक्रम घेण्यात आला. या माध्यमातून पालकांनी आपल्या काळाप्रमाणे शाळेत जाऊन शिकण्याचा अनुभव घेतला. आपल्या पाल्यांना कशाप्रकारे अध्यापन केलं जातं, शाळेचं कामकाज कसं चालतं हे पालकांना जवळून पाहता यावं यासाठी या पालक शाळेचं आयोजन करण्यात आल्याचं मुख्याध्यापिका वासंती बनकर यांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मोशी इथल्या सावित्रीबाई फुले कन्या शाळेत आज दप्तराविना शनिवार उपक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. वर्तमान शैक्षणिक वर्षासाठी शालेय मंत्रिमंडळ निवडण्यासाठी एक अभिनव आणि यशस्वी डिजिटल मतदान प्रक्रिया घेण्यात आली. भारतीय संविधानाचं महत्व आणि देशातील निवडणूक प्रक्रिया याची विद्यार्थ्यांना माहिती व्हावी यासाठी हा उपक्रम घेण्यात आला. सूर्यदत्त आरोग्य विज्ञान संस्थेच्या फिजिओथेरपी महाविद्यालयामध्ये सलग 9 तास मौन वाचन महोत्सव आज आयोजित करण्यात आला. 200 अधिक विद्यार्थी आणि अध्यापकांनी मोबाईल फोन आणि लॅपटॉप दूर ठेवून 9 तास शांतपणे पाठ्यपुस्तकं, स्वयंसहायता, व्यक्तिमत्व विकास विषयक पुस्तकं, पत्रिका, संशोधन प्रबंध, अभ्यास साहित्य आणि अन्य शैक्षणिक स्रोतांचं वाचन केलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीनं विभागातील यंत्रसामग्री, उपकरणं आणि वाहनांची कार्यक्षमता तपासणं तसंच नवनियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यास सक्षम करण्यासाठी विशेष उजळणी आणि प्रशिक्षण सत्राचं आयोजन करण्यात आलं. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत आज सकाळी 6 वाजेपर्यंत सुमारे 23 TMC म्हणजे 78% अधिक पाणीसाठा झाला आहे अशी माहिती पाटबंधारे विभागातर्फे देण्यात आली. पुणे आणि परिसरात उद्या आकाश साधारण ढगाळ राहून पावसाच्या हलक्या सरी अपेक्षित आहेत. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.